chinimandi.com podcast. पांडवपुरा साखर कारखान्यामध्ये 11 ऑगस्ट पासून सुरू होणार ऊस गाळप. भाजपा आमदार आणि निराणी समूहाच्या कंपनीचे अध्यक्ष मुरुगेश निराणी यांनी बुधवारी मैसूरचे सत्तूर पठाचे महंत शिवरात्री दशी केंद्रीय स्वामींची भेट घेतली आणि पांडवपुरा साखर कारखान्याच्या पुनरुद्घाटनासाठी त्यांना आमंत्रित केले. पांडवपुरा साखर कारखान्याचे पुन्हा उद्घाटन 11 ऑगस्टला केले जाणार आहे. दशकांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या पांडवपुरा सहकारी साखर कारखान्याला वाढत्या नुकसानीमुळे काही वर्षापूर्वी बंद करण्यात आले होते. त्यानंतर सरकारने कारखाना चालवण्यासाठी खासगी कंपनीला आमंत्रित केले. त्यानंतर कोठारी शुगर्स कारखान्याला चालवण्यासाठी पुढे आले, पण ते कारखाना चालवू शकले नाहीत आणि त्यानंतर कारखाना पुन्हा बंद करण्यात आला. पांडवपुरा साखर कारखान्यामध्ये उसाचे गाळप 11 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. निराणी शुगर्सने सध्या 40 वर्षाच्या अवधीसाठी कारखान्याच्या संचालनासाठी बोली जिंकलेली आहे.